chinimandi.com पॉडकास्ट।
टांझानियामध्ये साखरेच्या किमती नियंत्रित। टांझानिया सरकारनं प्रतिकूल वातावरणामुळे साखरेच्या उत्पादनात झालेली मोठी घट पाहून देशामध्ये साखरेचे रिटेल दर नियंत्रित केले आहेत। टांझानियाचे कृषी मंत्री जफेट हसुंगा यांनी सांगितलं की पूर्व आफ्रिकी देशाचं साखर उत्पादन यावर्षी 3 लाख मेट्रिक टन पेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे, तर देशामध्ये साखरेची वार्षिक मागणी 4,70,000 टन इतकी आहे। हसुंगा म्हणाले, सरकारनं अशा स्थितीमध्ये आपलं पूर्ण बळ वापरून साखरेच्या किमती नियंत्रित केल्या आहेत। सरकारनं डार एस सलामच्या कमर्शियल हबमध्ये प्रति किलोग्राम 2,600 शिलिंग साखरेची रिटेल किंमत निर्धारित केली आहे। देशाच्या अन्य भागामध्ये 2,600 शिलिंग ते 3,000 शिलिंग प्रति किलोग्राम दरम्यान ठेवण्याची सरकारनं परवानगी दिली आहे। टांझानियाचे राष्ट्रपती जॉन मँगोफुली यांनी गेल्या वर्षी साखरेच्या किमती निर्धारित केल्या होत्या, पण ते त्या लागू करण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत।